नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूया काही ठळक घडामोडी। क्वाड संघटनेच्या कर्करोग मूनशॉट उपक्रमामध्ये भारत 7.5 दशलक्ष डॉलर्सचं आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी 40 दशलक्ष लस मात्रांचं योगदान देईल अशी घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली। डेलावेर इथं आयोजित कर्करोग मूनशॉट उपक्रमाला त्यांनी संबोधित केलं। त्यांनी काल क्वाड देशांच्या शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रातही भाषण केलं। मुक्त, खुलं, सर्वसमावेशक आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्र हा क्वाड संघटनेचा एक सामायिक प्राधान्यक्रमावरचा विषय आहे आणि त्यासाठी सर्व सदस्य देश वचनबद्ध आहेत असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं। 2025 क्वाडची शिखर परिषद भारतात होणार असल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला। डेलावेर इथं आयोजित कर्करोग मूनशॉट उपक्रमालाही त्यांनी संबोधित केलं। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनं रिपब्लिकन पक्षाला 12 जागा द्याव्यात अशी मागणी पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे। ते नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते। या सर्व जागा आमच्याच चिन्हावर लढू असं आठवले यांनी स्पष्ट केलं। आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार असून जागा वाटपासाठी चर्चा सुरू असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं। ते आज बारामतीत बातमीदारांशी बोलत होते। चेन्नई इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं बांगलादेशवर 280 धावांनी विजय मिळवला आणि 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली। मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना येत्या 27 सप्टेंबरला कानपूर इथं होणार आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।